आता आपल्यात असणारे व पूर्वी होऊन गेले असे महान गुरु व संत म्हणतात, प्रथम तुमच्या अंतरात शांतीचा सुगंध दरवळू द्या. तुम्ही स्वतः शांतीने परिपूर्ण व्हा. म्हणजे जेव्हा इतर लोक तुमच्या सहवासात येतील तेव्हा त्या मंद मंद सुगंधाची जाणीव त्यांनाही होईल. जेव्हा तुम्ही अशा शांत चित्ताने इतरांसाठी प्रार्थना व ध्यान कराल तेव्हा तुमच्यातील शांतीची कंपने सर्वांपर्यंत पोचतील व संपूर्ण जगास शांतीची अनुभूती येईल. मंगल विचारयुक्त शब्दांची कंपने खूप परिणामकारक असतात. आपल्या हृदयातून व मनातून वाहणाऱ्या शांतीचं एक प्रभावशाली कंपनही संपूर्ण जगावर खूप चांगला प्रभाव पाडते. हा प्रभाव पाडण्यात आपण आपली भूमिका पार पाडणे आता अत्यंत आवश्यक झालं आहे. आपल्या हृदयातील दिव्य प्रेम ऊर्जा इतरांपर्यंत नेऊनच विश्वशांतीचं स्वप्न आपल्याला साकार करता येईल. प्रत्येक जीव जेव्हा स्वतःची आत्मोन्नती करतो तेव्हा तो साऱ्या विश्वास उन्नत करीत असतो.